வந்தே குருணாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்ய யே ஜாங்கலி காயமானே சம்சார ஹாலாஹல மோஹ சாந்தயே. புண்டலீக வரதே ஹாரி விட்டல ஸ்ரீ ஜ்ஞான தேவ துகாராம் ஸ்ரீ ஜ்ஞானேஸ்வர மஹாராஜ கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மாதவநாத் மஹாராஜ் கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய். ஜய ஜய ரகுவீர சமர்த்த. गुरुकुळाचे नि नावे महासुखे अति थोरावे जे कोडे ही पोटाळवे आकाशका. पै गुरुकुळी ऐसी आवडी जया देखसी जाण ज्ञान तयापासी पायी की करी. इथपर्यंत आपलं आलेलं होतं. आचार्योपासन किंवा गुरुभक्ती ही ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या उंचीवर नेऊन सांगितली ती उंची आपल्या सगळ्यांना आश्चर्यकारक करणारी अशी आहे. आपले सगळे गुण सद्गुरूंना अर्पण करणं, आपली वाचा ही गुरु भक्तीपाशी जाऊन विसावणं, आपलं जे सगळं जीवित आहे ते गुरूंच्या कारणाकरता खर्च करणं, आपलं सबाह्य म्हणजे इंद्रिय देह यांची कर्म आणि आपलं मन अंतःकरण बुद्धी चित्त हे सगळं गुरुकुळाच्या ठिकाणी अर्पण करणं, गुरूंच्या ठिकाणी अर्पण करणं आणि गुरूंच्या कुळाच्या ठिकाणी अर्पण करणं. आपण आपल्या स्वतःला जणू भक्तीचं घर बनवणं, अशा प्रकारची गुरुभक्ती ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन करून सांगितली. आणि मग ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की जशी विरहिणी असते तिचं सगळं चित्त वल्लभापाशी त्याच्या घरात गुंतलेलं असतं, त्याच्या जवळ गुंतलेलं असतं. गुरु ज्या देशात राहत असतात त्या देशाच्या ठिकाणी म्हणजे जागेच्या ठिकाणी गुंतलेलं असतं. ती गुरूंच्या घरावरून येणाऱ्या वाऱ्याशी देखील संवाद करते विरहिणी. तसा हा गुरुभक्त गुरूंच्या घरावरून आलेल्या वाऱ्याशीही संवाद करतो. तो म्हणतो की चला जरा माझ्या घरी प्रवेश करा. त्या वाऱ्याला आडवा जातो. त्या दिशेकडे पाहून तो स्वगत संवाद करतो त्या दिशेशी. विरहिणी म्हणा किंवा गुरुभक्त म्हणा त्यांची ही एकच परी आहे. आपला जो जीव आहे तो जीव देह तर नाही नेऊन बसवत आहे पण जीव तरी गुरूंच्या ठिकाणी स्थानपती करून ठेवतो. आणि विरहिणी जशी दूर असते परदेशी असलेली तसा हा गुरूंच्या विरहामुळं अत्यंत व्याकुळ होतो. जसं वासरांनी दावं लावून अडकून बसावं आपल्या आईपासून गायीपासून तशी त्याची स्थिती होते. म्हणे काही हे बिरडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल, युगाहुनी वडील निमिषमानी. एखादं निमिष युगापेक्षा मोठं असं त्याला वाटायला लागतं. अशा परिस्थितीमध्ये गुरूंच्या घरून जर कोणी आलं विरहिणीला, तिच्या प्राणनाथाच्या जवळून जर कोणी आलं तर प्राणनाथ भेटल्याचा आनंद व्हावा, तसं या शिष्याला गुरूंच्या घरून जर कोणी आलं, गुरूंच्या गावाहून कोणी आलं तर आपलं जवळपास संपत आलेलं आयुष्य त्याला परत जोड मिळाली असं वाटतं. का सुखतया अंकुरावरी पडिली या पियुष धारा, नाना अल्पोदकींचा सागरा आला मासा. सुखत चाललेला अंकुर त्याच्यावर पर्जन्याची धार पडावी, नव्हे पियुष धार पडावी, अमृताची धार पडावी. किंवा अल्प उदकात असलेला मासा समुद्रामध्ये जावा, तशी त्याची गुरूंच्या घरून गुरूंच्या गावातून आलेल्या व्यक्तीची भेट झाल्यावर स्थिती होते. ना तरी रंके निधान देखिले का आंधळिया डोळे उघडले, भणंगाचिया अंगा आले इंद्रपद, तैसे गुरुकुळाचे निनावे महासुखे अति थोरावे, जे कोडेही पोटाळवे आकाश का. आपण गुरुकुळामध्ये आहोत, गुरुकुळाचं नाव आपल्याला लागलं की त्यांनी त्याला फार फार सुख होतं. एक एक कुळ आपल्या सगळ्यांना आपल्या आई वडिलांनी जन्म दिला तर ते कुळ लागलेलं असतं. आपण आपल्या नावाच्या मध्ये आणि आडनावाच्या अलीकडे आपल्या वडिलांचं नाव लावत असतो. हे कोण आहेत, कोणत्या आड नावाचे आहेत ज्यांनी नाव धारण केले ते, आणि यांना जन्म कोणी दिलेला आहे हे समजावं एका नावामध्ये, म्हणून आपल्या कुळाचं तो प्रतिनिधित्व करत असतो शेवटच्या नावानी, आड नावानी, आणि मधल्या नावानी तो वडिलांचं प्रतिनिधित्व करत असतो. तसं गुरुकुळ आहे. नाथ संप्रदायाचं तो प्रतिनिधित्व करतो आणि गुरूंच्या नावानी अगदी सर्वात अलीकडं त्या संप्रदायामध्ये असणारे गुरु त्या गुरूंचं तो प्रतिनिधित्व करतो. आपल्या स्थूळ नावांच्या आणि कुळाच्या माग त्याच्याही पलीकडे जाऊन जर गुरुकुळामध्ये आपला प्रवेश झाला तर तो अधिक व्यापक भूमिकेमध्ये गेला पाहिजे. स्वरूपानंदांना जेव्हा अनुग्रह झाला तेव्हा एवढ्या मोठ्या परंपरेचे आपण पायिक झालो अशी भावना 19 वर्षांचे होते. त्यांच्या मनामध्ये अशी पवित्र भावना वास करून राहिली की केवढ्या मोठ्या कुळामध्ये आता आपण समाविष्ट झालो. कौतुकांनी जणू आता आकाशाला आलिंगन द्यावं असं या गुरुभक्ताला वाटतं. गुरुकुळी ऐसी आवडी जया देखसी, ज्ञान तया पाशी पायी की करी. हे विरहिणीचं वर्णन झालं, हे गुरुभक्ताचं वर्णन झालं. मी असं वाचलंय की ही जी विरहिणी असते ती तिचं प्रतिनिधित्व करणारी म्हणजे खरं गोपी. हा जो गुरुभक्त असतो तळमळणारा, त्याचं प्रतिनिधित्व करणारा तो ज्ञानी भक्त आहे असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. म्हणजे तळमळीत त्याचं आयुष्य जायला पाहिजे आणि तो सतत तळमळत तळमळत राहायला पाहिजे आणि तळमळ हेच त्याच्या ज्ञानाचं लक्षण असलं पाहिजे असं ज्ञानेश्वर महाराज सांगत नाहीयेत. त्याला तळमळ असते आणि सुखही असत. गोपींना तळमळ देखील होती आणि सुखही होतं हे गोपींचं वैशिष्ट्य आहे. साधकाची अशी कल्पना असते की सतत तळमळ 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 राहिली पाहिजे. पुढे पुढे ही तळमळ निवते, निवांत होते. अशी जरी निवांत झाली तरी गुरूंकरता तळमळ कायम राहते हे त्याचं वैशिष्ट्य असतं. तो बाहेर निश्चिंतपणे वावरला पाहिजे. तो बाहेर ज्ञानाच्या भूमिकेमध्ये आनंदाने वावरला पाहिजे आणि तरीही गुरूंकरता तळमळ असली पाहिजे. मी असं वाचलं की उद्धवांना भगवंतांनी आपल्या देह त्यागाची वेळ जवळ आली असं ओळखून गीता सांगितली. ती गीता उद्धव गीता म्हणून प्रसिद्ध देखील आहे. ज्ञानाचा उपदेश केला. अर्जुन जर सोडला तर भगवंतांच्या जवळ उद्धव हा ज्ञानी भक्त म्हणून आला. अर्जुन आर्त भक्त म्हणून आला, रुजू हृदयाचा स्वभावाचा. तर उद्धवाचा कल नेहमीच ज्ञानाकडे होता. भगवंतांच्या सगळ्या चरित्रामध्ये उद्धवांनी भगवंतांना सावलीसारखी साथ केली. ते भगवंतांचं ज्ञान ओळखून केली. ज्ञानाच्या अंगाने उद्धव भगवंतांच्या जवळ होता तरी देखील भगवंतांनी उद्धवाला ज्ञानाचा उपदेश केला आणि सांगितलं की हा ज्ञानाचा उपदेश मी तुला आता करतो, तू या ज्ञानाच्या उपदेशाने कृतार्थ झालास, तू आता कसाही असलास तरी देखील चालेल. तू आता किंखापाचे अंगरखे घातलेस, राजकुळातलाच होता भगवंतांसारखा, पण तू साधा राहा असं म्हणाले. आणखी एक सांगितलं की मी आता देह ठेवण्याची वेळ जवळ आलेली आहे, हे ज्ञान आता तुझ्याजवळ तू सांभाळून ठेव आणि या ज्ञानाने निश्चिंत झालेला तू माझ्या देह त्यागानंतर या हे ज्ञान लोकांना सांग, तू गोकुळात जा. गोकुळात माझ्यावर जीवाच्याही पलीकडं प्रेम करणाऱ्या गोपी त्यांना माझ्या देहत्यागाची बातमी तू सांग. तू त्यांचं शांतवन कर, शांतवन कर. आणि भगवंतांनी देह ठेवल्यानंतर उद्धव गोकुळात गेला. उद्धवाच्या अवतीभोवती सगळ्या गोपी मोठ्या प्रेमाने जमा झाल्या. त्या श्रीकृष्णाबद्दल विचारू लागल्या. तेव्हा उद्धव गोपींना सांगायला लागला की श्रीकृष्ण नाही असं ठिकाण नाही, तो वाऱ्यामध्ये आहे, तो वाहत्या पाण्यामध्ये आहे, तो फुलाच्या सुगंधामध्ये आहे, तो पक्ष्यांच्या किलबिलाटामध्ये आहे, तो मेघांमध्ये आहे, तो धरतीमध्ये आहे. तेव्हा मोठ्या आश्चर्याने त्याच्या अवतीभोवती त्या बसल्या आणि त्या सांगायला लागल्या, विचारायला लागल्या की तू हे आम्हाला कशाकरता सांगतोयस. तेव्हा उद्धवांनी ती बातमी सांगितली किया था श्री कृष्ण, देह ठेवून एका देहाचे राहिले नाही, ते व्यापक झाले, हे तुम्हाला सांगण्यासाठी म्हणून मी आलोय. श्रीकृष्णांनी देह ठेवला, आता श्रीकृष्ण नाहीत, पण तुम्ही चिंता करू नका, श्रीकृष्ण चराचरामध्ये भरून राहिलेले आहेत. असं म्हटल्यावर त्या गोपी हसायला लागल्या. त्या म्हणाल्या की आम्हाला दुरावा देऊन त्यांनी आम्हाला फसवलं. त्यांनी गीता सांगून अर्जुनाला फसवलं. त्यांनी यशोदा आणि नंदाला मथुरेत जाऊन फसवलं. आणि देवकी आणि वसुदेवाला आपल्या जवळ ठेवून फसवलं. आणि तुला ज्ञान देऊन त्यांनी फसवलेलं दिसतंय. त्याचा हा खोडकर स्वभाव अजून गेलेला दिसत नाहीये. श्रीकृष्ण कुठं गेला आहे? तो आमच्या हृदयात आहे. आम्ही त्याला आत ठेवलेला आहे आणि आम्हाला फसवून तो गेला इथून, पण आमच्या आत राहून तो मथुरेत गेला आणि त्याला आम्ही हवं तेव्हा बाहेर काढतो. त्याच्याशी खेळतो, बोलतो, हसतो आणि त्याला आम्ही परत आत ठेवून देतो आणि त्याच्या तशाही आठवणी आम्ही काढतच राहतो, त्यामुळे व्याकुळीत होतो. पण तो आमच्या आत असल्यामुळे आम्ही मुळातच सुखी आहोत, मुळातच समाधानी आहोत. तुला ज्ञान देऊन त्यांनी फसवलं असं त्या म्हणाल्या. उद्धवाला गोपींची स्थिती पाहून समजेनासं झालं की ज्ञानी कोण? या गोपी ज्ञानी की आपण ज्ञानी? श्रीकृष्ण म्हणाले की तुला आता ज्ञानाचा उपदेश केलेला आहे, पण ज्ञान ज्याला झालेलं आहे तशा व्यक्ती दाखवण्यासाठी श्रीकृष्णांनी आपल्याला बहुतेक गोकुळात पाठवलं. खरंच गोपी म्हणतात तसं, ज्ञान देऊन त्यांनी मला फसवलं, पण या गोपींच्या दर्शनाने मी ज्ञानी झालो असा उद्धवाच्या ठिकाणी भाव निर्माण झाला. म्हणून हे जे वर्णन आहे की गुरु ग्रह ज्या देशात आहे तो देश त्यांच्या मनामध्ये असतो आणि असा गुरुभक्त सतत तळमळत तळमळत असतो, तो तृप्त देखील असतो आणि तळमळत देखील असतो. तो त्या दिशेकडे जाऊनही बोलतो पण स्वतः तृप्तही असतो. तो वाऱ्यालाही म्हणतो की चला माझ्या घरात, पण त्याला माहीत असतं की मुळात माझ्या घरात तो राहतोच आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे, पै गुरु कुणी ऐसी आवडी जया देखसी, जाण ज्ञान तयापाशी पायिकी करी. त्याच्यापाशी हे ज्ञान त्याचं पायिक होऊन राहतं, त्याची सेवा करण्यासाठी म्हणून हे ज्ञान राहतं. परमार्थ म्हणजे नुसती तळमळ नाहीये, सुरुवातीची तळमळ आणि शेवटपर्यंतची तळमळ असा परमार्थ नाहीये. हे ज्ञानी भक्ताबद्दल चाललेलं आहे. तो ज्ञानी असतो आणि तरीही त्याला तळमळ असते, हे परमार्थाचं वैशिष्ट्य आहे. तो ज्ञानी असतो, आत तृप्त असतो, पण सद्गुरूंची आठवण झाली की त्याचा गळा अवरुद्ध होतो, त्याच्या डोळ्यातून अश्रू धारा व्हायला लागतात. हे त्याच्या ज्ञानाचं वैभव आहे. ज्ञानाने तो कोरडा झालेला नसतो. पई गुरु कुळी ऐसी आवडी जया देखसी, जाण ज्ञान तयापाशी पायी की करी. त्याला ज्ञानही असतं आणि गुरूंच्या आठवणीने तो कासावीस देखील होतो. तो मज आठवितो गुरु राया. प्राण विसावा माझा असं सांगतात की उंदीकर महाराजांनी देह ठेवल्यानंतर उंदीकर महाराजांनी दिलेल्या बोधाच्या प्रकाशात गुरुदेव रानडे शांत होते, तृप्त होते. त्यांच्यापाशी गेलेली व्यक्ती शांत तृप्त अशी होत असे. ते बोध सांगत असत. गुरुदेव रानड्यांची श्रेष्ठता अशी सांगतात की अलाहाबाद युनिव्हर्सिटीमध्ये ते व्हाईस चॅन्सलर म्हणून काम करत असताना राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन त्यांना भेटायला आले तेव्हा गुरुदेव नेमाला बसलेले होते. ते ध्यानाला नेम असं म्हणत असत. प्रोटोकॉल सोडून ते आलेले होते त्यामुळे आधी कल्पना देता आली नाही. अचानक आले, त्यांना गुरुदेवांची आठवण झाली आणि भेटायला आले. राष्ट्रपती आले म्हटल्यानंतर गुरुदेवांना आता उठवायचं, तर गुरुदेव ज्या ध्यानाच्या खोलीत बसलेले होते त्या खोलीच्या दाराशी हात जोडून डॉक्टर राधाकृष्णन ते ध्यानातून बाहेर येण्याची वाट पाहत उभे होते. असे गुरुदेव ते असं म्हणतात की माझा दिवस व्यवस्थित जातो. पण रात्री महाराजांच्या आठवणींनी माझ्या उशा भिजतात. त्यामुळे ज्ञानाने तृप्त असणं आणि ज्ञान झाल्यानंतर देखील व्याकुळ होऊन रडणं अशा दोन्ही गोष्टी त्याच्या ठिकाणी आढळतात. ज्ञानेश्वर महाराजांनी ही जी गुरु भक्तीची परी सांगितलेली आहे, प्रकार सांगितलेला आहे, तो अद्भुतच आहे. आता ज्ञानेश्वर महाराज अजून अंतरंग अशी गुरु भक्ती सांगण्यासाठी म्हणून प्रवृत्त होतात. ते म्हणतात आणि अभ्यंतरी लियेकडे आणि आत अंतकरणामध्ये प्रेमाचे नि पवाडे श्री गुरूंचे रूपडे उपासी ध्यानी. आपण एक अभंग ऐकूया. हरी हरी. आत अंतकरणामध्ये मोठ्या प्रेमानी श्री गुरूंच्या रूपाचं हा गुरुभक्त ध्यान करतो. हे सगळं एकाच गुरुभक्ताचं वर्णन आहे. जो विरहानी तळमळणारा आहे, ज्ञानी भक्त विरहानी तळमळणारा, तो आत कशी गुरुभक्ती करतो हे सांगितलं. हे वेगवेगळे गुरुभक्त नाहीयेत. त्याच्या आत त्याच्या अंतःकरणामध्ये मोठ्या प्रेमानी श्री गुरूंचं रूप त्याचं तो ध्यान करतो असं म्हटलेलं आहे. मोठ्या प्रेमानी श्री गुरूंच्या रूपाचं ध्यान करतो. कधी कधी मला सत्संगात प्रश्नही आलेले आहेत की सद्गुरूंवरचं प्रेम वाढवण्यासाठी काय करावं. मला हा फार गद्य प्रश्न वाटतो. आईबद्दलचं प्रेम वाढण्यासाठी काय करावं, आईबद्दल प्रेम निर्माण होण्यासाठी काय करावं, असा का नाही प्रश्न विचारत. त्यावेळेला मी म्हणत नाही, प्रश्न विचारणाऱ्याला दुखवत नाही, पण प्रेम ही जी गोष्ट आहे, जी अंतःकरणामध्ये निर्माण होते, ती आईच्या बद्दल असणारं प्रेम निर्माण कसं होतं असं का नाही विचारत. याचं कारण, ज्या पद्धतीने आईनी प्रेम करून संगोपन केलेलं असतं, जोपासलेलं असतं, वाढवलेलं असतं, संस्कार दिलेले असतात, त्यामुळं आईबद्दल सहज प्रेम निर्माण होतं. प्रेमाची गोष्ट अशी आहे की हृदयातून, अंतःकरणातून किंवा जीवातून किंवा प्राणांमधून एक अदृश्य स्नेहाचा धागा, प्रेमाचा धागा बाहेर पडतो आणि तो दुसऱ्याच्या हृदयात, जीवात, प्राणांमध्ये जातो. तेव्हा प्रेमाची भाषा समजते. आईनी तसं प्रेम केलेलं असतं असं असल्यामुळं आई जे प्रेम करते त्या प्रेमाखातर आईवर कसं प्रेम करावं असा प्रश्न नाही निर्माण होऊ शकत. ते प्रेम मिळालेलं असतं. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती. लाभाखेरीज प्रेम करणारी एक आईच असते, बाकी कोणीही जगामध्ये नसतं. अजून एक खूप चांगलं नातं आहे, पवित्र चांगलं म्हणणार असं नातं आहे. ते नातं म्हणजे पत्नीचं आणि पतीचं नातं. पण तरी देखील आईचं जे नातं आहे आपल्या अपत्याशी, त्याची तुलना कशाचीच होऊ शकत नाही. प्रेम हे सांगता येण्यासारखं नाही आणि कसं करावं याचं मार्गदर्शन करता येण्यासारखं नाही. सद्गुरूंनी त्याकरता तरलं असायला लागतं. सद्गुरूंनी आपल्याला काय केलेलं आहे आपल्या बाबत हे जर समजलं तर सद्गुरूंवर प्रेम करा असं सांगायची वेळ येत नाही. ते प्रेम सहजच असतं. याचं कारण, सद्गुरूंच्या योगाने जीवनाची दिशा निश्चित झालेली असते. सद्गुरूंच्या योगाने आनंदाची प्राप्ती झालेली असते. शांती समाधानापर्यंत पोहोचलेला असतो. समत्व बुद्धीला प्राप्त झालेला असतो. त्याच्याही पलीकडे जाऊन देहाच्या अंगाने देखील सद्गुरूंचं प्रेम समजतं. हे दिठी जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुखे, तो जीवची परी तुके महेशेसी. रामदेव महाराज म्हणतात की काय उतराई होऊ कवण्या गुणे, जन्मा नाही येणे ऐसे केले. हे जर समजलं, हे जर समजत असेल तर मग सद्गुरूंवर प्रेम कसं करायचं हा प्रश्न येणार नाही. पण हा प्रश्न इथं अप्रासंगिकच आहे. याचं कारण सद्गुरूंबद्दलची कृतज्ञताच नव्हे तर सद्गुरूंमुळे ज्ञान प्राप्ती ज्याला झालेली आहे त्याचं वर्णन चाललेलं आहे. आणि आभ्यंतरी लिएकडे प्रेमाचे नि पवाडे श्री गुरूंचे रूपडे उपासी ध्यानी. आत प्रेम जे भरून वाहत असत सामावत नसत ते सद्गुरूंबद्दलचं प्रेम सततच असत. विनोबा एका ठिकाणी असं म्हणतात की कुठलाही आनंदाचा प्रसंग असेल किंवा कानावर आला तर पहिली आठवण देवाची व्हावी आणि आनंदही व्हावा. दुःखाचा प्रसंग आला, आई गेली अशी बातमी आली तर पहिली देवाची आठवण व्हावी आणि आई गेल्याबद्दल वाईट वाटावं. मुलगा फार उत्तम मार्कांनी पास झाला, देवाची आठवण व्हावी, भगवंताची आठवण व्हावी आणि मग मुलगा पास झाला त्याचं समाधानही व्हावं. पहिल्यांदा सद्गुरूंची आठवण व्हावी आणि मग दुःख व्हावं. आपण मनुष्य आहोत. पहिल्यांदा सद्गुरूंची आठवण व्हावी, आनंद व्हावा घडलेल्या घटनेनी. आपण मनुष्य मात्र आहोत. पण पहिली आठवण ही सद्गुरूंची असावी. किती साली माझी अशी कल्पना आहे की 92-93 साली एक भूकंप झाला, तो पुण्यातही जाणवला. सगळे झोपलेले असताना इमारती हादरल्या, पलंग थरथरायला लागले, पंखा हलायला लागला, जाग आली आपोआप, सगळ्यांना जाग आली. मी उठलो, भूकंप आहे असं लक्षात आलं, लहान मुलं देखील जागी झाली. आमच्या मुलांपैकी एक मुलगा उठला, एक तसाच झोपलेला होता. मी असं म्हटलं की अरे भूकंप आलाय, भूकंप दिसतोय, आता स्वामी काय करत असतील, ते पॅरलिसिस झालेले होते, ते उठणार कसे. पहिली आठवण सद्गुरूंची यावी आणि मग झोपलेला मुलगा आहे त्यालाही बाहेर न्यावं हे आठवावं. असं जे सद्गुरूंचं प्रेम आपल्या अंतःकरणात भरून राहिलेलं आहे त्या प्रेमानी ते असंच सद्गुरूंकडून काय मिळालंय हे जर समजलं तर प्रेम हे निर्माण करावं लागत नाही. जशी विहीर खणली की पाणी असतंच, फक्त खणायची गरज आहे. तसं जरा आत पाहिलं सदशिष्यानी तर पहिलं प्रेम सद्गुरू प्रेमाचं झराच वाहतोय असं लक्षात येईल. आणि याला कारण शिष्याची तरलता नाही, सद्गुरूंनी तेवढं केलेलंच असतं. सद्गुरू आईनी तेवढं केलेलंच असतं म्हणून आईबद्दल प्रेम असतं. तुम्ही लक्षात घ्या, अशाही घटना आहेत की जन्म झाल्यावर कोणत्या तरी कारणाने पण त्या अपत्याचं करण्यासाठी म्हणून आईला शक्य नाही म्हणून ते अपत्य सांभाळायला आणि कुठंतरी दिलं. असं शक्य आहे, आजही असं घडतं. त्या मुलाला मोठा झाल्यावर ज्यांनी त्याचं केलं त्याच्याबद्दल आईसारखं प्रेम वाटतं आणि त्याला एवढं कळत असतं की माझ्या आईला शक्य नव्हतं, ते प्रेम करणं माझ्या आईला शक्य नव्हतं, ते आईचं प्रेम आपल्याला मिळालं नाही. जे प्रेमाची जातच अशी आहे की जर प्रेम केलं एखाद्यानी तर आपल्या अंतःकरणात त्याच्याविषयी प्रेम निर्माण होतं. तसं सद्गुरू हे सर्वत्र तुमच्याकडे सद्गुरू पाहतात. मला असं जाणवायचं की स्वामीजी पाहायचे तर डोळे भेदून, आपली नजर भेदून, आपलं अंतःकरण भेदून त्याच्याही पलीकडे असणाऱ्या परमात्म भावाला जो सूक्त आहे अशा परमात्मा भावाला ते पाहतात की काय आपल्या आत आपल्यालाही माहीत नसलेला आपल्याबाबतही दडून राहिलेला परमात्मा ते पाहतात. ती जी दृष्टी असते त्या दृष्टीत आपुलकी असते, अद्वैत भाव असतो. आणि तो भाव शिष्याला आपोआप समजतो, ते प्रेम करायला बांधील असतात, अगतिक असतात. याचं कारण त्यांनी जी दृष्टी मिळवलेली असते त्या दृष्टीनी ते कोणाबाबत दुरावा ठेवू शकत नाहीत. अद्वैत भावानी ते कोणाकडेही पाहतात, त्यामुळं ते सहजच प्रेम करतात. आई देखील अद्वैत भावानी मुलाकडे पाहते. आपल्या पोटचा गोळा आहे, 80 वर्षांची झाली तरी म्हणते की माझ्या पोटचा गोळा आहे. परवा माझी आई मला म्हणाली, पाऊस पडत होता, की अरे शर्ट घाल, बाहेर किती गार आहे. असं उघडा नको बसूस. हे जे सद्गुरूंचं आईनी तसं सद्गुरूंनी आईच्या प्रेमाच्या पेक्षा कैक पटींनी पुढे जाऊन अद्वैत भावानी प्रेम केलेलं असतं आणि त्या प्रेमामुळं शिष्याच्या अंतःकरणात प्रेम निर्माण होतं आणि त्या प्रेमापोटी सद्गुरूंच्या रूपाचं शिष्य आपल्या अंतःकरणात नेहमी आठव करतो. आता ही गोष्ट नाही की सद्गुरू दूर आहेत की जवळ आहेत, आता विरहिणीसारखी गोष्ट आहे की नाही हे नाही चाललेलं. तसंही तुम्ही सद्गुरूंच्या गावात जरी राहत असाल तरी सद्गुरू तुम्हाला दूर आहेत. सद्गुरूंच्या घरात तुम्ही राहत असाल तरी सद्गुरू दूर आहेत. तुमच्या अंतःकरण वृत्तीवरच ते अवलंबून आहे. कधी कधी जो दूर असतो तो जवळ असतो, जो जवळ असतो तो दूर असतो. ज्याला वेध लागलेला आहे तो जवळ असतो. आणि आभ्यंतरी लिएकडे प्रेमाचे नि पवाडे श्री गुरूंचे रूपडे उपासी ध्यानी, तो गुरूंच्या रूपाचं ध्यान करत असतो, कसं गुरूंनी प्रेम केलं आठवत असतो. त्याला कायम आठवतो सद्गुरूंच्या पहिल्या भेटीचा प्रसंग आठवतो. त्याला कायम आठवतो सद्गुरूंनी अनुग्रह दिला तो प्रसंग आठवतो. सद्गुरूंचा डोक्यावरून फिरणारा हात त्याचा स्पर्श, सद्गुरूंचा पाठीवरून फिरलेला हात त्याचा स्पर्श त्याला आठवतो. त्यांचं बोलणं आठवतं, त्यांची दृष्टी आठवते, त्यांचं असणं आठवतं. त्यांच्या सान्निध्यात मूकपणे जरी बसलेला असेल तरी देखील ते सान्निध्य आठवतं. एक प्रकारे तो भारलेला असतो आणि तो सद्गुरूंना आठवत असतो. सद्गुरूंच्या अशा प्रकारच्या आठव करण्यामध्ये फार मोठा आनंद असतो. तसं म्हटलं तर प्रत्येक व्यक्ती ही प्रतिभेनी काव्याच्या जवळ जाऊ शकते, तरलतेनी काव्याच्या जवळ जाऊ शकते. काव्य याचा अर्थ काही गोष्टी ठराविक वृत्तीमध्ये वृत्तामध्ये लिहाव्यात, मात्रा सांभाळून लिहाव्यात, याला काव्य नाही म्हणत. काव्य म्हणतात अंतःकरणात दाटलेल्या उमाळ्याला, त्याला काव्य असं म्हणतात. कोणाच्या बाबत ते शब्द रूपाने बाहेर पडेल, कोणाच्या बाबत पडणार नाही, पण ते प्रेम जर आठवत असेल तर त्या प्रेमात मोठं काव्य आहे. सद्गुरूंचं प्रेम असं आठवावं. मी भुगावला राहायला जात असे आदल्या दिवशी शुक्रवारी, अलीकडे सकाळी जातो. सकाळी तिथं उठल्यानंतर खोलीमध्ये असणारे 3-4 जण प्रत्येकाचं स्नान व्हायचं. माझं स्नान झाल्यावर थोड्या वेळ मी डोळे मिटून बसायचो. त्या महिन्यातून एकदा तरी तिथं वर जाण्याची वेळ अजून झालेली नसायची. एक 10-15 मिनिटं 20 मिनिटं मिळाली तर नुसता डोळे मिटून बसलेला असायचो आणि ते सगळे प्रसंग पुनरुज्जीवित करायचो. आठवायचो स्वामीजींची पहिली भेट, आठवायचो त्यांनी पंढरपूरमध्ये मला दिलेलं आलिंगन, आठवायचो अनेक अवघड प्रसंगी त्यांनी जे जवळ घेतलेलं असायचं, आठवायचो ध्यानात काही सुख याला मिळत आहे म्हटल्यावर त्यांना झालेला आनंद, त्यांच्या चेहऱ्यावर नंतर उमटलेला आनंद. या आठवण्यामध्ये मोठी चित्तशुद्धी आहे. आठवत राहावं. तसं हा ज्ञानी भक्त अंतर्यामी अंतकरणामध्ये मोठ्या प्रेमानी श्री गुरूंच्या रूपाचं ध्यान करतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हृदय शुद्धीची या आवारी आराध्यू तो निश्चल ध्रुव करी असं आठवण्यामध्ये कितीतरी मनाचा कडकपणा निघून जातो. ज्ञानेश्वर महाराजांनी ध्यानाच्या आसनावर बसल्यानंतर सद्गुरूंचा आठव करतो असं म्हटल्यानंतर ओवी लिहिली, तेथ स्मरतेनी आदरे सबाह्य सात्विके भरे. तो अंतर्बाह्य सात्विक भावानी भरून जातो. जव काठिण्य विरे अहम भावाचे दोन गोष्टी घडतात. त्या आठवामध्ये मोठ्या प्रेमानी केलेल्या आठवामध्ये आठवणीमध्ये त्यांच्याबद्दलचं प्रेम वृद्धिंगत होतं. ते आपण प्रसंग परत परत अनुभवतो. ते नव्यानी अनुभवताना नव्यानी समजतात. तसंच ते जसे समजतात तशी चित्तशुद्धी होते, हृदयशुद्धी होते. ही चित्तशुद्धी फार महत्वाची आहे. कारण एरवी विषयांमुळे चित्त जड असतं. ते सद्गुरूंना केवळ आठवतं पण त्या आठवण्यामध्ये तितका प्रेमभाव असेल असं नाही. नुसत्या आठवण्यामध्ये तो प्रेमभाव असेल असं नाही. ते आठवले एवढंच. जसा एक लहानपणीचा मित्र आठवावा तसं सद्गुरूही आठवले. या आठवण्याला काही अर्थ नाहीये. सद्गुरूंच्या या आठवामध्ये हृदय शुद्धी होते असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तिथं ज्ञानेश्वर महाराज असंही म्हणतात ध्यानाचं वर्णन करत असताना की सबाह्य सात्विके भरे, त्याचं अंतःकरण आत आणि बाहेर सात्विक भावानी भरून येतं. म्हणजे जर तीव्र आठव झाला तर रोमांच देखील उभे राहू शकतात. डोळ्यातून अश्रुधारा देखील वाहू शकतात. मन हे प्रेमानी भरून जात आणि अशा गोष्टी झाल्याखेरीज अहंकाराचं काठिण्य कधीही विरून जात नाही. आपण दादासाहेब, रावसाहेब, काकासाहेब, यशस्वी हा सगळा भाव धरून आपण ध्यान करतो, सद्गुरूंचा आठव करतो, तो सगळा गेला पाहिजे. तो सगळा जाण्यासाठी हा आठव उपयोगी पडतो. अहंकाराचं काठिण्य निघून जातं असं तिथं 6व्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय. तीच घटना इथं घडते. हृदय शुद्धीची या आवारी, त्याचं हृदय शुद्ध होऊन जातं. हृदय शुद्ध होण्याच्या शास्त्रीय प्रक्रिया आहेत, ध्यानाची प्रक्रिया आहे. मी हे जे सांगतो आहे ते व्हायला पाहिजे. कसं व्हायला पाहिजे? सद्गुरूंवर प्रेम बसलं पाहिजे. कसं बसलं पाहिजे? आमचं हृदय कसं शुद्ध राहायला पाहिजे? हृदय शुद्ध होण्यासाठी चालणं बोलणं शुद्ध पाहिजे. आमचं मन चित्त अंतःकरण शुद्ध झालं पाहिजे. तो तर कार्यक्रम उपक्रम प्रथम सुरू करायला पाहिजे. हे जसं जसं होईल तसं तसं सद्गुरूंचं प्रेम आपोआप समजेल. शास्त्रीय भाषेमध्ये यम आणि नियम असं जे सांगितलेलं आहे, अंतःकरण शुद्धीसाठी आम्हाला जर तसंही समजत नसेल तर काही मानसिक व्रत आहेत, काही कायिक व्रत आहेत, त्याचं अनुसरण करावं। ध्यानाच्या वेळेला देखील सद्गुरूंचं स्मरण झाल्यानंतर सबाह्य सात्विक भावाने भरून जावं असं भले म्हणतात, पण हा सबाह्य सात्विक भाव असण्यासाठी ध्यानाच्या व्यतिरिक्त वेळेमध्ये, आमच्या व्युत्थान दशेत, कर्माच्या वेळेमध्ये आमचं मन नेहमी निर्मळ राहील, आमचं चित्त नेहमी निर्मळ राहील, आमची इंद्रिय देखील निर्मळ असतील असा कार्यक्रम हातात घ्यावा लागेल। म्हणून काही मानसिक व्रत सांगितलेली आहेत, काही कायिक व्रत सांगितलेली आहेत। मानसिक व्रतांना यम असं म्हटलेलं आहे आणि कायिक व्रतांना नियम असं म्हटलेलं आहे। अहिंसा, चित्तामध्ये बाळगणं, कोणाचीही हिंसा न करणं मनानी मानसिक व्रत आहे, वाचेनी मनानी। अशा प्रकारे मनाला शिस्तीत वाढवणं, त्या व्रतामध्ये मनाला बंदिस्त करणं, सत्य हे मानसिक व्रत सांगितलेलं आहे। सत्स्वरूप परमात्मा आकलन होणं ही फार पुढची गोष्ट आहे, पण सत्य सांभाळणं, मनानी सांभाळणं ही फार महत्वाची गोष्ट आहे। जे सत्य आहे ते सांगायला कचरू नये आणि जे सत्य आहे ते बोलायला याच्यापाशी बोलावं का त्याच्यापाशी न बोलावं असा हिशोब नसावा। जसं एक गुलाबाचं फूल आहे, ते विचार करत नाही की याला सुगंध द्यावा की त्याला सुगंध द्यावा, तो सगळ्यांना तो देत असतो। तसं सत्याचा सांभाळ मनानी जर करायचा असेल तर आत बाहेर असं मनात काहीच नसलं पाहिजे। तसंच कोणाकडेही पाहिल्यानंतर आता त्याच्याकडून काय मिळवू अशा प्रकारची एक व्यावहारिकता, व्यावहारिकता कोण शिकवतं कोण जाणे, आई वडील शिकवतात का शाळेत कॉलेजमध्ये शिकवलं जातं, पण प्रत्येक व्यक्तीची उपयोगिता फार शिकवली जाते आणि उपयोगिता नसेल तर त्या व्यक्तीचं आपल्या जीवनात काही स्थान नाही। उपयोगिता आहे तोपर्यंत त्याचा किती पाहुणचार करतो, उपयोगिता संपली की आता काही जरूर नाही असं म्हणतो। याचं कारण उपयोगिता म्हणजे त्याच्याकडून काही हवं असतं, तोपर्यंत त्याला फार सांभाळणं असं करतो। कोणाकडूनही मला काहीही नको असतेय याचा अर्थ मी मुळातच पूर्ण आहे, मी मुळातच समाधानी आहे या भावानी कोणाच्याही व्यक्तीची उपयोगिता, बाह्य उपयोगिता याचा शोधच न देणं, मी माझ्या ठिकाणीच परिपूर्ण आहे, मी माझ्या ठिकाणीच तृप्त आहे, हे मानसिक व्रत आहे। तसंच सद्गुरूंनी केलेल्या उपदेशापोटी सगळीकडं ब्रह्म जसं राहतं तसं राहणं, तुम्हाला आकाश स्पर्श करतं पण त्या ठिकाणी लिप्त नसतं, तुम्हाला ब्रह्म सर्व ठिकाणी सर्वांगानी स्पर्श करत आहे, सगळ्या दिशांनी स्पर्श करत आहे पण ते लिप्त नाहीये, त्याच्या प्रेमावर आपण जगतो, त्याचं प्रेम सर्वत्र भरलेलं आहे, त्याच्या करुणेवर आपण जगतो। ब्रह्मचर्य याचा अर्थ ब्रह्मासारखं होऊन आचरण करणं, जसं माला सर्व अंगानी ब्रह्म किंवा परमात्मा याच्या प्रेमाचा स्पर्श होतो आहे, तसं सगळ्या विश्वाला माझ्या प्रेमाचा ब्रह्माच्या पूर्णतेनी स्पर्श होणं, ब्रह्माच्या पूर्णतेनी, माझ्या करुणेचा देखील, माझ्या शांतीचा देखील, मी मानसिक रीतीने माझं अस्तित्व ब्रह्मासारखं व्यापक करणं, मग याच्यात इंद्रिय नियमन आलं. जो स्थूल अर्थ सांगितला जातो तो आला, पण मानसिक भाव असा आहे की मी ब्रह्मासारखं व्यापक व्हावं आणि सर्वांशी वर्तन करावं. ठीक आहे, प्रसंगी काही मंडळी माझे कुटुंबाचे आहेत, पण मी त्यांचा केवळ नाही, माझ्या कुटुंबात सर्वजण आहेत. अशा प्रकारे वर्तन करणं, अशा प्रकारे मानसिक भाव धरणं, व्यापक होणं. नाल्पे सुखम अस्ति भूमैव सुखम असं मनामध्ये धरणं हे मानसिक व्रत आहे. आणि प्रत्यक्षत कोणाकडूनही काहीही घेत असताना देखील परिग्रह अपरिग्रही सापडणं फार कठीण. आपल्याला घेण्याची वेळ येतेच, प्रत्येकाची सेवा घ्यायला लागते. एवढंच नव्हे तर मानवी जीवन हे सेवा घेण्यावरच जगतं. आपण सर्वांची सेवा घेत असतो, अगदी आपल्या तोटीला नळ फिरवल्यावर पाणी येतं तर ते काही आपोआप येत नाही, त्याच्याकरता कोणीतरी झटलेला असतो, त्याची सेवा आपण घेत असतो. आपण जातो ते रस्ते स्वच्छ असतात, कोणीतरी पहाटे उठून ते स्वच्छ करत असतो. आपण या सर्व कृतींकडे मोठ्या प्रेमादरांनी पाहायला पाहिजे. हे मानसिक व्रत आहे. आणि अशा प्रकारे सर्वजण आपल्याला देत असताना ते देह मन बुद्धीला देतात, त्याच्याबद्दल आदर राखून. प्रत्यक्षतः मी काहीही स्वीकारत नाहीये, मी मुळातच परिपूर्ण आहे असा पूर्ण शांतीचा भाव धारण करणं, ही जी मानसिक व्रत आहेत, या मानसिक वृत्तीमुळं विचार नक्की होतात. जे परमार्थाच्या आसपास राहायला पाहिजेत ते विचार असे केवळ आपोआप तुमच्या ठिकाणी शिरत नाहीत. त्यासाठी पद्धतशीर प्रयत्न कसा करायचा हे जे सांगितलेलं आहे त्याचा अवलंब केल्यामुळं हा हृदय शुद्धी मिळवतो. जे मानसिक व्रत आहे त्याचं आचरण आणि शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान ही कायिक व्रत आहेत. असं सगळं असताना मनानी समाधानी राहण्याचा प्रसंग अनुभवत असताना देह मात्र समाधानी नसेल असे प्रसंग घडतात. कधी असुविधा असते, आपण बसतो ती खुर्ची नीट नसते, कधी आपली चप्पल नीट नसते, कधी आपली गाडी नादुरुस्त होते, कधी आपला फोन बिघडतो. असुविधा अनेक प्रसंगांनी निर्माण होते. अशा सर्व वेळेला आपण इंद्रियांना कसाही अनुभव आला तरी आपला संतोष न सोडणं हे कायिक व्रत आहे. थोडीशी खुर्ची नीट नाहीये तर आत एवढा अस्वस्थ नको होस की आता खुर्ची, म्हणजे आता यांना त्रासच होऊ नये अशी खुर्ची बनवा. घे अनुभव, देहे दुःख ते सुख बानित जावे. परमार्थ करणारा देखील बऱ्याच वेळेला बेसावधच असतो, तो खूप सुखाच्या मागे लागलेला असतो. काय काय फॅसिलिटीज दिल्यात आणि काय काय कम्फर्ट्स दिलेत, ही गाडी कशी आहे, केवढ्या कम्फर्ट्सची आहे, गाडी न चालवणाऱ्याकडेही पहा, तोही कम्फर्ट्स मध्ये आहे हे लक्षात घे. जी जे देहाचे कम्फर्ट्स आहेत किंवा कधी कम्फर्ट्स नसतात पण नेहमीच तू संतोषी राहायला शिक. शौच, संतोष, तसं देह हे शौच ठेवण्याचं साधन आहे. देह शुद्ध असावा, म्हणजे समर्थांनी तर फार प्राथमिक, म्हणजे डोळ्याला चिपडं नसावीत, कान साफ असावेत, दात रोज घासावेत, इथपासून शौच सांगितलेलं आहे. पण देह शुद्ध ठेवणं स्वतःच देह आहे ना. नख हे सगळं शुद्ध ठेवणं, रोज धुतलेले कपडे घालणं, या काही शौच म्हणून सांगण्याच्या गोष्टी नाही. पण ते करणं, जर तसं केलं तर मग त्याच्या पुढे जाऊन मानसिक व्रत आचरता येतील. तसं तप देखील देहाला जरा तापवलं पाहिजे, डोक्याला थोडं ऊन लागू देत, पायाला थोडी माती लागू देत, थोडा भिजला तरी देखील हरकत नाही. दोन दिवस, आता या कोरोनाच्या काळात सांगण्याची गोष्ट नाहीये, दोन दिवस सर्दी येईल आणि जाईल, पण बाहेरच आपण पडत नाही आहोत, काळजी घेणं गरजेचं आहे. पण या प्रकारे देहाला देखील जरा तापवणं, असुविधा देणं, आणि त्याच्याही पुढे जाऊन साधनेमध्ये देह तापवणं, साधनेमध्ये देहाला कष्ट देणं. दीड तास बसण्यात कष्ट आहेत, दोन तास बसण्यात कष्ट आहेत, तीन तास बसण्यात कष्ट आहेत, दहा मिनिटं बसतो आणि रग लागते म्हणून उठतो. तर रग लागत असेल तर व्यायाम करा, पण रग लागू नये अशी व्यवस्था तुम्ही करा, पण दीड तास बसा असं परमार्थ सांगतो. ही शारीरिक व्रत अनुसरल्याखेरीज तो ज्ञानापर्यंत कसा जायचा, तो ध्यानाला कसा बसायचा. तसंच आपल्या देहाला नुसता मी अनुसंधानात असतो, वाचन वगैरे नको असं नाही. सांगितलेलं आहे की ब्रह्मसूत्र वाच, उपनिषद वाच, भगवद्गीता वाच, ज्ञानेश्वरी वाच, काही स्वाध्याय हा असावा. डोळे कान स्वाध्यायात लावावेत, श्रवणाला जा. स्वामीजी म्हणायचे की तुम्ही ज्ञानेश्वरी प्रवचनाला येत नाही, ती तुमच्या ज्ञानेश्वरीची वेळ फार उशीर असते हो, तेव्हा 9:30 असायची, 9:30 ते 10:15. मग तुम्ही झोपता कधी? नाही, तसे मी 11 वाजता झोपतो. मग ज्ञानेश्वरी ऐकायला का नाही येत? कारण देहाला बळजबरी करून घेऊन जायला लागतं. मध्ये ट्रॅफिक असेल तिथे जाऊन बसावं लागतं, ऐकावं लागतं. पण हा जो कानांकरता स्वाध्याय आहे ना, तो परमार्थाकरता जरुरीचा आहे. आत्मज्ञान सर्वांनाच पाहिजे, आणि ईश्वर प्रणिधान म्हणजे देहानी प्रत्यक्षत देवाची भांडी घासणं, फुलं तोडून आणणं शक्य असेल तर, देवहारा झाडणं. भक्तीला लागणं आणि देहाकडून भक्ती करून घेणं. सदा देव काजी जिजे देह जाचा, जिजे म्हटलेलं आहे. सदा राम नामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा. म्हणून या आचारामध्ये स्वधर्म देखील आला. यम आणि नियम याचं जर पालन नसेल तर नुसत्या ध्यानाने होत नाही. म्हणून मानसिक व्रत आणि कायिक व्रत, शारीरिक व्रत, ही व्रत याचा अर्थ रोज रोज ते करणं, एक दिवस करणं म्हणजे व्रत नाही. मला एक जण म्हणाला की मी, चला आपण जरा तपश्चर्येला बसू, माझा लहानपणीचा मित्र आम्ही बरोबर. मी म्हणलं म्हणजे काय रे? तो म्हणला म्हणजे रोज तू बसतोस ना तसं ध्यानाला बसू. त्याला तपश्चर्या म्हणत नाहीत, ध्यानाला बसणं याला तपश्चर्या म्हणत नाहीत, 12 वर्ष बसणं म्हणजे त्याला तपश्चर्या म्हणतात, तपश्चर्या तप म्हणजे 12 वर्ष, त्यामुळे फार दीर्घ काळ करत राहायला लागतं, तेव्हा हृदय शुद्धी होते. ओवी दिसतीये साधी, हृदय शुद्धीची या आवारी आराध्यू तो निश्चल ध्रुव करी, पण हृदय शुद्धी होणार कशी, यांनी कशी करून घेतली हे समजत, हे समजून घेतोय आपण. आत अभ्यंतरिलीकडे प्रेमाचे नि पवाडे, श्री गुरूंचे रूपडे उपासी ध्यानी, जी चित्तशुद्धी झालेली आहे, अंतःकरणात मोठं प्रेम निर्माण झालेलं आहे, त्याच्यातून आता पुढची एक अभ्यंतरिलीकडे म्हणजे अंतरंग अशी साधना सांगतायत. हृदय शुद्धीची या आवारी आराध्यू, जो आराध्य आहे तो म्हणजे सद्गुरू, निश्चल ध्रुव करी, हा जो आराध्य आहे तो निर्गुणही आहे, सद्गुरू स्वरूप अगाध अपार ते निर्गुण आहे, ते सगुणही आहे. ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये जो आराध्य आहे तो हृदय शुद्धीच्या आवारामध्ये निश्चल करायचा, जणू ध्रुव जसा तो तारा आहे की नाही, बाकी सगळे फिरत असतील पण तो नेहमी पृथ्वीच्या उत्तरेला असतो, तो कधी त्याची जागा सोडत नाही, तसा तो निश्चल करावा आणि ध्रुव करावा, त्याच जागी तिथंच आहे, अशी निर्गुणाची उपासना, ध्यानाची उपासना, आणि सर्व भावेसी परिवारी आपण होय, आणि मग आपल्या मनाचे भाव, चित्ताचे भाव, बुद्धीचे भाव हे त्या आराध्यामध्ये निर्गुणामध्ये लीन करून टाकणं, आणि आपणच आता त्या गुरूंचा परिवार होऊन झालो, त्या निर्गुणाशी एकरूप होऊन गेलो, किंवा सगुणाच्या अंगाने, कसं ते पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गुरुधक्कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 हरी. ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामी जी स्वामी जी राम. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि. स्वामी जी हरी.